नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारत आणि रशिया यांनी कठीण परिस्थितीमध्ये नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. आम्ही युक्रेन संघर्षावर सातत्यानं चर्चा करीत असतो. शांततेच्या सर्व पर्यायांचं आम्ही स्वागतच करतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत केलं. या बैठकीसाठी जाताना पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन या दोघांनीही एकाच वाहनातून प्रवास केला. शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुख परिषदेच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. यावेळी जारी करण्यात आलेल्या तियानजिन घोषणापत्रात दहशतवादाविरुद्ध एकत्रितरित्या लढा देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला, तसंच प्रादेशिक सहकार्य आणि नव उपक्रमात भारताचं वाढतं योगदान देखील मान्य करण्यात आलं आहे. सदस्य राष्ट्रांनी 22 एप्रिल 2025 रोजी भारतातील पहलगाम इथं झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या. हा हल्ला करणाऱ्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी, असंही या घोषणापत्रात म्हटलं आहे. या घोषणापत्रात भारताचा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हा जागतिक दृष्टिकोनही प्रतिध्वनित झाला आहे. नवोन्मेष आणि प्रादेशिक सहभागामध्ये भारताच्या नेतृत्वाला मान्यता देत घोषणापत्रात नवी दिल्ली इथं 3 ते 5 एप्रिल 2025 दरम्यानच्या 5व्या एससीओ स्टार्टअप फोरमच्या यशस्वी आयोजनाचं स्वागत करण्यात आलं. यात वैज्ञानिक आणि तांत्रिक नवोन्मेषात सहकार्य वाढवण्यात भारताची भूमिका अधोरेखित करण्यात आली. दहशतवादाबद्दल दुटप्पी निकष स्वीकारता येऊ शकत नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. तियानजिन इथल्या एससीओ शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. दहशतवाद हा मानवतेसाठी एक मोठं आव्हान आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे. भारत गेल्या 4 दशकांपासून दहशतवादाशी झुंजत आहे, असं सांगत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे राहणाऱ्या देशांचे आभार मानले. अफगाणिस्तानातील ईशान्येकडील कुनार प्रांतात काल रात्री झालेल्या भूकंपात 622 जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर 1500 अधिक नागरिक जख्मी झाले आहेत. 6 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार जलालाबादपासून 27 किलोमीटर पूर्व ईशान्येला भारतीय वेळेनुसार 12:47 8 किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली. सुमारे 20 मिनिटांनी नांगरहार प्रांतात 10 किलोमीटर खोलीवर 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखीन एक भूकंप झाला. तालिबानच्या सहकारी अधिकाऱ्यांनी दुर्गम पर्वतीय भागात बचाव कार्यात मदत करण्यासाठी मदत संस्थांना आवाहन केलं आहे. दिल्ली एनसीआरसह पाकिस्तान आणि उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या हिंगोलीच्या गड्डेपीर इथल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानच्या वतीनं यावर्षी 1.5 लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात येणार आहेत. 5 सप्टेंबर रोजी कयाधू नदीवरून कावड आणली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता बाप्पाला महाअभिषेक केल्यानंतर मोदकोत्सवाला सुरुवात केली जाणार असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी देशभरातून नवसाचे मोदक घेण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्त मोठ्या संख्येनं येतात. सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मंत्रालय तसंच नजीकच्या परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्यानं मंत्रालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बस आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं बेस्ट प्रशासनानं सांगितलं आहे. दरम्यान या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा सहभागी झाले आहेत आणि होत आहेत. या आंदोलनाला आपण विरोध केलेला नसून पाठिंबाही दिलेला नसल्याचं राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून 629.22 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे नदीकाठावरील गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रकल्प प्रशासनानं केलं आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशननं टोकियोत होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताचा अंतिम 19 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10